चीनीमंडी.com पॉडकास्ट।
112 वर्षात मुंबईत सर्वाधिक पाऊस जुलैमध्ये, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रात मान्सून मुसळधार पडत आहे। हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी कायम राहील। अधिकाऱ्यांच्या मतानुसार 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। IMD आकडेवारीनुसार 112 वर्षात मुंबईत सर्वाधिक पाऊस झाला। जुलै 1907 मुंबईत 1500 मिलीमीटर पाऊस पडला होता, तर 28 जुलैपर्यंत शहरात 1492 मिलीमीटर पाऊस पडला आहे। हा पाऊस आत्तापर्यंत झालेल्या सर्वात जास्त पावसाच्या तुलनेत फक्त 8 मिलीमीटर इतका कमी असल्याची नोंद आहे। येत्या काही दिवसात ही नोंद ओलांडण्याची शक्यता आहे। अहवालानुसार आगामी काळात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, जो देशभर सर्वत्र असेल। मान्सून हा भारतातील शेतकऱ्यांसाठी आणि आर्थिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची कमतरता शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम करते। भारताची सुमारे 55% शेतजमीन पावसानं भरलेली आहे आणि पावसाच्या टंचाईचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतो। चांगला पाऊस पडल्यास पेरणी होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचा ताण कमी होईल।